आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महापालिका निवडणुकांचा प्रचार आज संपणार। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक आज जाहीर होणार। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलांनी निर्धारित 9 पैकी 7 लक्ष्य नष्ट केल्याची लष्कर प्रमुखांची माहिती। गेल्या वर्षी देशभरातून 4 लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात। दुर्मिळ खनिजांवरच्या अमेरिकेतल्या बैठकीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा सहभाग। आणि नवी दिल्लीत होणाऱ्या आगामी ब्रिक्स शिखर परिषदेचं मानचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचं परराष्ट्र मंत्र्यांच्या हस्ते अनावरण। राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी 5:30 थंडावतील। राज्यातल्या 29 महापालिकांमधल्या 893 प्रभागांमधल्या 2,869 नगरसेवकांसाठी परवा मतदान होणार आहे। यासाठी 19,931 उमेदवार रिंगणात आहेत। सकाळी 7:30 ते 5:30 हे मतदान होणार आहे। प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यानं सर्व राजकीय पक्षांनी प्रचारावर लक्ष केंद्रीत केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात रोड शो घेतला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत रोड शो केला, तर अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये रोड शो करत आहेत। राज ठाकरे यांनीही आज पुण्यात प्रचार केला। राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा आज होणार आहे। आरक्षणाची 50% मर्यादा न ओलांडलेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे। मुंबईत 4:00 राज्य निवडणूक आयोग वार्ताहर परिषद घेऊन या निवडणुकांची घोषणा करणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं कालच या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करायला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानमधली 9 पैकी 7 लक्ष्य नष्ट करून चोख प्रत्युत्तर दिल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलं आहे। ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते। ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही सैन्य दलांच्या समन्वयाचं उत्तम उदाहरण आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निर्णायक प्रत्युत्तर देण्याचा निर्णय सर्वोच्च पातळीवर घेण्यात आला होता, असं त्यांनी सांगितलं। गेल्या 10 मेपासून जम्मू काश्मीर आणि पश्चिम सीमेवरची परिस्थिती संवेदनशील असली तरी ती पूर्णपणे नियंत्रणात आहे। गेल्या वर्षी 31 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं, त्यापैकी 65% दहशतवादी पाकिस्तानचे होते, अशी माहितीही द्विवेदी यांनी दिली। जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज आज बेंगळुरूला पोहोचले। कर्नाटकचे उद्योग मंत्री एम बी पाटील यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं। या भेटीदरम्यान ते बॉश या जर्मन कंपनीच्या भारतातल्या मुख्यालयाला तसंच भारतीय विज्ञान संस्थेतल्या नॅनोविज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्राला भेट देणार आहेत। 2025 या वर्षात देशातून 4 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात झाली आहे। देशातल्या 4 सेमीकंडक्टर प्रकल्पातून यावर्षी उत्पादन सुरू झाल्यावर ही निर्यात आणखी वाढेल, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमांमध्ये सांगितलं। या निर्यातीत सर्वाधिक वाटा मोबाईलचा आहे। सुमारे 25 लाख जण या उद्योगात कार्यरत आहेत। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आज अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी इथं अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी आयोजित केलेल्या दुर्मिळ खनिजविषयक बैठकीत सहभागी झाले। या बैठकीत ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया आणि ब्रिटनचे अर्थमंत्री तसंच अमेरिकेचे व्यापार आणि वित्त अधिकारी सहभागी झाले होते। खनिजांवर आधारित उत्पादन क्षेत्र वेगाने वाढत असल्यामुळे भारतासारख्या देशांसाठी ही बैठक महत्वाची असल्याचं अश्विनी वैष्णव म्हणाले। मातीतले दुर्मिळ घटक तसंच महत्वाच्या खनिजांची जागतिक पुरवठा साखळी मजबूत करण्यावर बैठकीत चर्चा झाली। खनिजांच्या शुद्धीकरणासाठी वापरलं जाणारं तंत्रज्ञान, नवीन प्रकल्पांना निधी पुरवठा करणं, तंत्रज्ञान सामायिक करणं, कचऱ्यातून खनिज मिळवणं तसंच संशोधनात परस्पर सहकार्याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली। उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 13,61,000 इलेक्ट्रिक वाहनांना आर्थिक मदत पुरवल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे। इलेक्ट्रिक तसंच हायड्रोजन आधारित वाहनांच्या किमतीवर 13 ते 18% आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर चालणाऱ्या वाहनांच्या सुट्या भागांवर 8 ते 13% सवलत केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडून दिली जाते। 10 लाखांहून अधिक दुचाकी, 2 लाखांहून अधिक 3-चाकी, 80,000 4-चाकी आणि 1,400 इलेक्ट्रिक बसना 2021 पासून या सवलतींचा लाभ मिळाला आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज नवी दिल्ली इथं होणाऱ्या आगामी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी मानचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचं अनावरण केलं. या शिखर परिषदेदरम्यान भारत व्यापक जागतिक कल्याणासाठी ब्रिक्स देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. ब्रिक्स यंदा 20 वर्ष पूर्ण करत असून या काळात उदयोन्मुख बाजारपेठा, विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये सहकार्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ म्हणून सातत्याने विकसित होत आहे, अशी प्रतिक्रिया डॉ जयशंकर यांनी माध्यमांना दिली. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यापूर्वी परवानगीची अट बंधनकारक असल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या 2 सदस्यीय खंडपीठात एकमत होऊ शकलेलं नाही. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचं 17A हे कलम असंवैधानिक असून ते रद्द करण्याची गरज न्यायमूर्ती B.V. नागरत्ना यांनी व्यक्त केली, तर इमानदार अधिकाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी हे कलम गरजेचं असल्याचं मत न्यायमूर्ती K.V. विश्वनाथन यांनी नोंदवलं. 2018 हे कलम आणण्यात आलं होतं, त्याला विरोध करणारी याचिका एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल केली होती. आता सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत मोठ्या खंडपीठाची नियुक्ती करतील आणि त्यासमोर या प्रकरणी पुन्हा सुनावणी होईल. हिमाचल प्रदेशमध्ये सोलन जिल्ह्यात काल काही दुकानांना आग लागल्यानं झालेल्या दुर्घटनेत 4 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण बेपत्ता आहेत. आरकी इथल्या जुन्या बसस्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. आग लागल्यानं दुकानांचा काही भाग कोसळून त्या ढिगाऱ्याखाली 5 कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्व कामगार नेपाळचे रहिवासी आहेत. सूर्याचं उत्तरायण आणि शेतात कापणीला आलेल्या पिकांच्या आनंदाप्रित्यर्थ देशात सर्वत्र उत्सव साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात आज भोगीचा उत्साह आहे तर उद्या संक्रांतीचा सण साजरा होणार आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातही आज शेकोटी पेटवून गाणी गात पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेत लोहडीचा सण साजरा केला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना लोहडी, मकर संक्रांत, बिहू आणि पोंगलच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे सण देशाच्या समृद्ध कृषी परंपरांचं प्रतीक आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रतिबिंबित करतात, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. इराणशी व्यापार सुरू ठेवणाऱ्या देशांच्या अमेरिकेबरोबरच्या व्यापारावर अतिरिक्त 25% कर लादायची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा अतिरिक्त कर तत्काळ लागू होईल, असं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. लष्करी कारवाई, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र, सायबर आणि इतर हल्ल्यांच्या तयारीचा आढावा ट्रम्प यांनी घेतला. इराणनं चर्चेची तयारी दाखवली आहे तरी परस्पर आदर दाखवण्याबरोबरच चर्चा करणार असल्याचं इराणनं सांगितलं. त्याचवेळी युद्धासाठी तयार असल्याचं इराणनं स्पष्ट केलं. गेल्या 3 आठवड्यांपासून सुरू असलेल्या इराणमधल्या आंदोलनात आतापर्यंत किमान 648 आंदोलक ठार झाल्याची माहिती मानवाधिकार गटांनी दिली आहे. अमेरिकेतून चुकीच्या पद्धतीनं बाहेर काढण्यात आलेल्या भारतीय नागरिकाला परत आणण्याची प्रक्रिया सुरू करायचे आदेश अमेरिकेतल्या एका न्यायालयानं तिथल्या देशांतरण विभागाला दिले आहेत. या इसमाला भारतात पाठवू नये असे स्पष्ट निर्देश न्यायालयानं दिले असतानाही त्याची रवानगी करणं हे बेकायदा आणि न्यायालयाच्या अधिकारांचं उल्लंघन आहे, असा निकाल न्यायाधीशांनी दिला. बांगलादेशात रविवारी रात्री आणखी एका अल्पसंख्याकाची हत्या झाली. फेनी जिल्ह्यात डगनभुयांमध्ये ही व्यक्ती रिक्षाचालक होती आणि मारेकरी हत्येनंतर त्याची रिक्षा घेऊन फरार झाले. सर्व राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणांनी आंतरराष्ट्रीय संबंध आणि क्रीडा क्षेत्रातल्या मेक इन इंडिया संदर्भात समित्यांची स्थापना करावी असा सल्ला सरकारनं दिला आहे. यामुळे जागतिक पातळीवर क्रीडा क्षेत्रात भारताची ओळख बळकट होईल, तसंच देशातल्या क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिल्यानं आत्मनिर्भर भारताला बळ मिळेल, असं केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात जायंट्स बरोबर होणार आहे. नवी मुंबईच्या DY पाटील मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं UP वॉरियर्सवर 9 खेळाडू राखून मात केली. 144 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेंगळुरुच्या संघानं 1 खेळाडू गमावून 12 षटकं आणि 1 चेंडूतच 145 धावा फटकावल्या. ग्रेस हॅरिस हिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महापालिका निवडणुकांचा प्रचार आज संपणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक आज जाहीर होणार. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलांनी निर्धारित 9 पैकी 7 लक्ष्य नष्ट केल्याची लष्कर प्रमुखांची माहिती. गेल्या वर्षी देशभरातून 4 लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात. दुर्मिळ खनिजांवरच्या अमेरिकेतल्या बैठकीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा सहभाग आणि नवी दिल्लीत होणाऱ्या आगामी ब्रिक्स शिखर परिषदेचं मानचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचं परराष्ट्र मंत्र्यांच्या हस्ते अनावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.